chinimandi.com पॉडकास्ट।
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे 55 वर्षांवरील पोलिसांना घरी राहण्याचे आदेश। शहरात जोरात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे 3 पोलिसांचा मृत्यू झाला। यानंतरची खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोविड-19 पार्श्वभूमीवर घरीच राहण्याचे आदेश दिल्याचं अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितलं। यासंदर्भातील अधिकृत आदेश आज नंतर देण्यात येणार असताना विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की मुंबई पोलीस आयुक्तांनी 55 वर्षांपेक्षा जास्त वयातील पोलिसांना घरीच राहण्यास सांगितलं आहे। मुंबई पोलिसांच्या एका हेड कॉन्स्टेबलचा सोमवारी कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला होता। विशेष म्हणजे महाराष्ट्र हे देशातील सर्वात जास्त कोरोना बाधित राज्य असून एकूण 8,590 रुग्ण पॉझिटिव्ह असून 369 जणांचा यामुळे बळी गेला असल्याचं महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागानं मंगळवारी सांगितलं।